करण सैम्बे की आवाज में मैं देखू तेरी फोटो 100-100 बार कुड़े, मुझे लगता है आज के मैच के बाद ना पाकिस्तान वर्ल्ड कप की सिर्फ फोटो ही देखता रह जाएगा, वो भी 100-100 बार, क्योंकि हाथ में आने से तो रह गया वर्ल्ड कप।
रेड एफएम एमएच 935
93.5 रेड एफएम पर हम सेलिब्रेट कर रहे हैं नो टोबॅको डे। आणि मी तुम्हाला विचारलं होतं की सगळ्या ॲडव्हर्टिजमेंट असतात ना की असं करू नका म्हणजे असं होणार नाही, ॲज इन स्मोक करू नका म्हणजे मग तुम्हाला कॅन्सर होणार नाही, आणि आपण मूवीला जातो ना तिकडे सुद्धा अशा प्रकारच्या ॲड्स असतात बघा।
इस शहर को ये हुआ क्या है, कहीं राख है तो कहीं धुआ धुआ।
आवाज सुद्धा फॅमिलियर वाटला असेल तुम्हाला, कारण की प्रत्येक वेळी मूवी थिएटर मध्ये गेल्यावर मूवी सुरू होण्याच्या आधी ही ऍड तुम्ही नक्कीच बघता आणि डोळे बंद करून घेता। पण जे खरंच स्मोक वगैरे करत असतात, तंबाखू खात असतात, त्यांना खरंच या गोष्टीचा परिणाम होतो का? खरंच ते सोडतात का बरं ही ऍड पाहिल्यानंतर? त्यांना वाईट वाटतं की यार, भीती वाटते की आपल्याला सुद्धा असं झालं तर मग काय करणार? हाच तर प्रश्न मी तुम्हाला विचारला होता की होतो का परिणाम तुमच्यावरती। नांदेडकर या बाबतीत काय म्हणतात?
नाही मॅडम, चला तुमच्यासोबत आपण फ्री फ्री बोलू, मला वाटतं की मी बोलतो। यावेळेस मॅडम जे आहे ते उदाहरणार्थ जे शिकलेले लोक नसतात त्यांना तर खरं तर नशिबात आला तर मजा होऊन जाऊ दे म्हणतात, त्यांना काही जागृती एवढी होत नाही। पण शिकलेली व्यक्ती पण खातातच मॅडम, याच्यातही मला असं वाटते थोड्या प्रमाणात याच्यात जनजागृती होते असं मला वाटते। हा मॅडम, सिगरेट वगैरे सगळं शिकलेले लोक सुद्धा खातात।
एक्झॅक्टली, आपण ज्या पॅकेटमधनं सिगरेट काढतो आणि मग ती स्मोक करतो त्याच्यावर सुद्धा ते घाणेरडं चित्र दिलेलं असतं ना, पण त्याच पॅकेटमधनं आपण सिगरेट काढतो आणि आरामात स्मोक सुद्धा करतो, त्यावरनंच कळतं की यार काही एक परिणाम होत नाही। तुमचं मत काय? ऍड्स बघून किंवा जनजागृती करणारे जे पोस्टर्स असतात, होर्डिंग्स असतात, ते बघून खरंच लोकांवरती परिणाम होतो का? जे ॲडिक्ट असतात त्यांच्यावर परिणाम होतो का? तुमचं मत सांगा मला। डायल करा 9607007935 म्हणजेच 9607007935। Stay tuned to Super Hits 93.5 Red FM, बजाते रहो।